मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गः पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् వందే యతిం మాధవం స్వామీ మాధవనాథ వల్లభమథో వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమా భక్త సుశాంత దాంత సుహృదం ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధ శుచిత్వ పూర్ణ సతతం తూర్యత్వమాసాధితం వందే త్వాం మకరందనాథ యతినం రక్షస్వ దీనాంకితం. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర్ మహారాజ్ కీ జయ.
పరమహంస సద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ.
పరమహంస
సద్గురు స్వామీ మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సభ సంతన కీ జయ. జయ జయ
రఘువీర సమర్థ.
యత్తు ప్రత్యుపకారార్థం ఫలముద్దిశ్య వా పునః దీయతే చ పరిక్లిష్టం తద్దానం రాజసం స్మృతం. उपकाराचा मोबदला म्हणून जे दान दिलं जातं किंवा फळाच्या उद्देशाने दिलं जातं किंवा पुढे कधीतरी फळ मिळेल जे त्वरित उद्देशाने फळाच्या किंवा आत्ता केलं म्हणजे परत कधीतरी मिळेल याचं फळ किंवा परतफेड अशा उद्देशाने जे दान दिलं जातं तसंच देताना अतिशय क्लेशाने जे दिलं जातं देत असल्याबद्दल समाधान ज्याच्यात नसतं शांती नसते तर दानम राजसं स्मृतम त्या दानाला राजस दान असं म्हटलेलं आहे. हा श्लोक मागच्या वेळेला आपण थोडासा घेतलेला होता तेव्हा मी असं म्हटलेलं होतो की राजस दाता जसा असतो तसं दान स्वीकारणारा आहे त्याचे कोणतेही गुण भगवद्गीतेने सांगितलेले नाहीत. दान स्वीकारणाराही सात्विक असू शकतो राजस असू शकतो आणि तामस असू शकतो. जेव्हा सात्विक असतो दान स्वीकारणारा तेव्हा तो कृतज्ञ भावनेने स्वीकारतो. जेव्हा सात्विक असतो स्वीकारणारा आणि देणाराही सात्विक दाता असतो अशा वेळेला तिथं धर्मकारण जागृत असतं. तिथं शास्त्राचा आदर केला जातो आणि जेव्हा घेणारा राजस प्रवृत्तीचा असतो तेव्हा घेत असताना देखील तो घेत जरी असला तरी देखील कारण राजस मनुष्य हा महत्वाकांक्षी असल्यामुळं त्याच्या आकांक्षा गगनाला भिडतील एवढ्या मोठ्या असल्यामुळं पण तूर्त दान घेण्याची वेळ त्याच्यावर आलेली असल्यामुळं तो घेतानाच दुखावला जातो. राजस दान राजस व्यक्ती दान स्वीकारते तेव्हा त्याच्या अंतरात्म्याचा एक प्रकारे अपमान झाल्यासारखाच त्याला वाटत असतो. आत्ता आपली परिस्थिती कीव करण्यासारखी आहे असं असल्यामुळं नाईलाजाने आपल्याला स्वीकारावं लागतं आहे असा त्याचा भाव असतो. त्याचा देहाभिमान खरं म्हणजे मोठा असतो पण देहाभिमान ठेवण्यासारखं तूर्त त्याच्या ठिकाणी काही नसतं पण त्याच्या स्वाभिमानाला नक्की धक्का बसतो घेताना. एक प्रकारचं वैषम्य त्याला स्पर्श करतं आपल्या परिस्थितीविषयी. आणि हे वैषम्य त्याला अस्वस्थता आणत. आपलं गरज, आपली जी गरज होती ती गरज भागल्याचं स्वार्थी समाधान त्याच्या ठिकाणी नक्की असतं. पण देणाऱ्याबद्दल त्याच्या मनात न कळत मानसशास्त्रीय दृष्ट्या कटुता निर्माण होते. आपण सावकार जो आहे तो आणि त्याच्याकडून कर्ज घेणारा यांचे संबंध पाहिले तरी देखील घेत असताना जो देतो त्याच्याबद्दल तो देव असल्यासारखं वाटतं. पण परत फेडताना सावकाराबद्दल आणि सावकारीबद्दल घृणा वाटत असते. याचं कारण आता देण्याची वेळ आलेली असते. कर्ज काढलेलं परत देताना देखील सावकाराबद्दल चांगली भूमिका कोणाचीच नसते आणि स्वतः सावकाराची देखील कोणत्याही परिस्थितीत वसुलीचीच असते. सावकारीची अप्रिय झाली त्या अप्रियतेमध्ये दोघांचाही स्वार्थ जडलेला असतो. याचा पैसे वाढवण्याचा स्वार्थ असतो तर त्याचा कृतज्ञतेचा वाटा असतो. आपण घेताना घेतो पण देताना वाईट वाटतं अशी परिस्थिती असते. त्यामुळे राजस दान घेणारी जी व्यक्ती असते ती कळत न कळत जो दाता असतो त्या दात्याबद्दल थोडीशी शत्रुत्वाचीच भावना ठेवते. कालांतराने ती विकसित होते तेव्हा नाही होत. कधीही कोणीही कोणावर जेव्हा उपकार करतो तेव्हा उपकार करणाऱ्याची एक भावना असते आणि उपकार घेणारा असतो तो सुस्थिर झाल्यानंतर तो बदलतो. तो सुस्थिर जेव्हा होतो तेव्हा त्याच्या आकांक्षांना अजून मोहर फुटायला सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये बदल होतो. आणि हा बदल अशा प्रकारचा होतो की देणारा जो असतो तो अन्यायकारक वाटायला लागतो. याच्यामध्ये मालक आणि नोकर संबंध देखील येतात. चांगलं काम करावं म्हणून मालकाने जर अधिक पैसे दिले तर पुढच्या वर्षी नोकर विसरलेला असतो. तो अजून चांगल्या पैशाची अपेक्षा करतो आणि हे कधीच न संपणारं असतं. कधीच संपत नाही कारण माणसाच्या गरजा कधी संपतात. असं असल्यामुळं जसं सावकाराबद्दल कटुता असते कारण त्याला द्यायला लागतं, दर महिन्याला द्यायला लागतं, तसं मालकाबद्दल देखील कटुता निर्माण होते. हे आश्चर्य आहे जगातलं. ज्याच्या योगाने आपला संसार पुढे जातो तर तो भला नाही असं वाटायला नंतर नंतर सुरुवात होते. आणि दानाच्या वेळेला तर कसलाच संबंध नसतो. म्हणून राजस दाता जो असतो तो पूर्वीचा राजस स्वीकारणारा असतो. सात्विक स्वीकारणारा जेव्हा असेल तेव्हा तो सत्वगुणांनी युक्त असं परत दान करेल. त्या दानाचा धर्म उद्देश खरा तो आहे की चांगल्या व्यक्तींकडे जावं, सत्पात्री असावं, देशे कालेचं पात्रेचं असे भगवंतांचे शब्द आहेत. उत्तम देशामध्ये म्हणजे उत्तम ठिकाणी, मंदिरात वगैरे, पवित्र ठिकाणी, सुयोग्य काळाला, सुयोग्य काळी म्हणजे त्यालाही आवश्यकता आहे आणि देण्याची याचीही क्षमता आहे. हाच खरं म्हणजे सुयोग्य काळ. पण तरी देखील देण्याचे काही शुभ काळ असतात त्या काळी. आणि पात्र व्यक्तीला म्हणजे अर्थात सात्विक व्यक्तीला जे दान दिलं जातं तो इन टर्न पुढे जाऊन तो सात्विक दाता बनावा आणि त्यांनीही समाजावर असा सात्विक दाता बनून उपकार करावा. परतफेडीची अपेक्षा न धरता भगवंतांचे शब्द तसेच आहेत. दातव्यम इति यद दानम दीयते अनुपकारिणे. ज्याच्यावर ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला नाही, ज्याचा उपकार आपण घेतलेला नाही, अशा सत्पात्र व्यक्तीला आपणहून धर्म कारणाकरता शास्त्र म्हणत म्हणून देणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर राजस दान जे आहे त्याच्यामध्ये उपकाराचा मोबदला म्हणूनच दिलं जातं, अर्थात तो पूर्वीचा याचक असतो, घेणारा असतो, आणि त्याची परिस्थिती सुधारल्यावर तो दाता होतो. आणि असा जो झालेला दाता असतो, रजोगुणी दाता, त्या रजोगुणी दात्याचं हे वर्णन चाललेलं आहे. तो देतो पण त्याच्यामध्ये शास्त्र हेतू नसतो, तर आपल्यावर केलेला जो उपकार आहे तेव्हा जी आपली परिस्थिती नव्हती म्हणून वैषम्य होतं कोणत्याही कारणाने, आपला अपमान, आपल्या स्वाभिमानाला धक्का, असं नंतर कालांतराने मनात येत येत तो कोणाचं काही ठेवायला नको म्हणून देतो. कोणाचं ठेवायला नको, यांनी दिलं ना तर याला परत द्या, पण त्या परत देण्यामध्ये ज्यांनी दिलेलं असतं त्याला देत असल्यामुळं, प्रत्युपकारार्थ देत असल्यामुळं त्याची परिस्थिती चांगलीच असते. तो ज्याला देतो त्याला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने देत असतो, पण देताना त्याच्या मनात एक सूक्ष्म भाव असा असतो की हा आपल्याला, आपण त्याला असा आभार वाटेल की आपण याला दिलं तर याच्यासारख्या चांगल्या परिस्थितीचा आपल्याला किती देईल. फलम उद्दिश्य, प्रत्युपकार म्हणून जरी देत असला, प्रति उपकार म्हणून जरी देत असला तरी त्याच्यातही फलाचा हेतू असतो. याला काय म्हणायचं कळत नाही, लबाडी, धूर्तपणा, चलाखी, पण काय म्हणता येईल ते म्हणो. पण देतो तेव्हा देखील ज्याला देतो त्यांनी लक्षात ठेवावं. पूर्वी माझ्या लहानपणी मला असं आठवतं की आहेराच्या वह्या लिहिलेल्या असायच्या, आमच्या आत्याचं लग्न झालं तर कोणी कोणी आपल्या घरी आहेर दिले आणि आपण त्यांना काय दिले अशा नोंदी असायच्या. आणि ज्यांनी दिलेलं आहे त्या मनाने कमी जर परत आहेर आला असेल तर त्याच्यावर थोड्या चर्चाही व्हायच्या, लग्न समारंभामध्ये सगळ्यांचीच मध्यम वर्गीय परिस्थिती मागचा काळ अशी असल्यामुळं आपण जेवढा खर्च करतो तो खर्च आपण केला पण समजा आहेर म्हणून आपल्याला इतपत येतील असे हिशोब केले जायचे, विशिष्ट काळ असेल म्हणून असेल. पण हे सगळं रजोगुणाचं देखील तंत्र आहे, हे विसरता कामा नाहीये. याच्यात रजोगुण नक्की आहे. एकतर कोणाचं काही ठेवायला नको म्हणून, ठेवायला नको याचा अर्थ पूर्वी त्याच्याकडून घेतलेलं आहे ते परत करतो आहे, यत्तु प्रत्युपकारार्थम, आणि परत करतो आहे त्याच्या मनात परत सद्भाव निर्माण होऊन त्यांनी द्यावं म्हणून. फलम उद्दिश्य, जे तो तात्काळ तरी देईल किंवा पुन्हा कधीतरी वेळ आल्यावर तो व्यवस्थित भरपाई करेल. म्हणून रजोगुणी दात्याला देत असताना आपली परिस्थिती सुधारल्याची संधी जी आहे ती मिरवाविषयी वाटते. अपमान धुऊन काढण्याची एक सुप्त इच्छा त्याच्या ठिकाणी असते आणि देताना देखील काही फळ असतं, कारण फळाची इच्छा असते. कारण असं म्हणतात की प्रत्येक वेळेला तुम्हाला ज्यांनी उपकृत केलेला आहे त्याला तुम्ही परत देणं प्रत्युपकारार्थम, आणि त्याच्याकडूनच फळाची इच्छा करणं. त्याच्याऐवजी एकदा सवय लागली, रजोगुणाची वृत्ती अशी आहे की एकदा सवय लागली की देऊन मिळवायचं, ही जर सवय लागली तर तो काय करेल सांगता येत नाही. मी याच्यावरची निरूपण वाचत होतो कोणी कोणी केलेली, तर असं एक निरूपण मी वाचलं की दोन ब्राह्मण आहेत, समजा आपल्या घरी क्रियाकर्मा करता त्यांना बोलवायचं आहे, पण त्याच्यातला जो ज्योतिषी आहे त्याला बोलवा. ज्याला ज्योतिष कळत नाहीये त्याच्याऐवजी जो ज्योतिषी आहे त्याला बोलवा, म्हणजे दक्षिणा दिल्यानंतर परत पत्रिका त्याच्या समोर ठेवता येतील. असे जे ऍडिशनल हेतू ज्याला म्हणू, तर तसेही ठेवून केलेलं दान दक्षिणा हे दान नाहीये, पण अशा व्यक्तीकरता ते दानच असतं. रजोगुणी व्यक्ती दक्षिणा देखील चुकवते. आता तर वेगवेगळ्या धार्मिक विधींच्या आधी पोथ्या निघाल्या, तुम्ही घरी करू शकता, कॅसेट निघाल्या, बरं झालं गुरुजींचे पैसेच वाचले असं रजोगुणी माणसाला वाटतं. आपण प्रेमानी आपला वेळ सांभाळायचा म्हणून आणि दुसरी व्यक्ती सांभाळू शकत नाही, आपल्या वेळेला येऊ शकत नाही म्हणून आपण ते करावं, पण त्या संस्थेला पैसे द्यावेत, अशा एखाद्या व्यक्तीला पैसे द्यावेत, हे पैसे वाचवावेत असं रजोगुणी माणसाला वाटतं. म्हणजे या छोट्या छोट्या जरी गोष्टी असल्या तरी देखील हे करण्याकडे वृत्ती जर असेल तर तो सात्विक समजावा, न करण्याकडे वृत्ती असेल तर राजस समजावा. तसंच संबंधित जे आहेत किंवा हितकर्ते आहेत आपले, त्यांनाच जास्त सतत करत राहणं आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला करत राहणं. तसंच असं म्हटलं की डॉक्टर किंवा वैद्य जे आहेत त्यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण करणे, म्हणजे हेतूच असे ठेवून मैत्री करणे की आपल्याला गरज जेव्हा वाटेल तेव्हा ते आपलं थोडक्यात तसंच निभावलं जाईल, तेवढं निभावलं जावं असा हेतू. तसंच आपले जे साहेब आहेत किंवा उच्च पदस्थ आहेत तर त्यांना वरिष्ठ आहेत, तर त्यांना एखादं व्रत केलं तर अशा लोकांना देणं, आपल्या हाताखालच्या लोकांना न देणं. आणि प्रतिफलाची भावना याच्यामध्ये नक्की ठेवणं हे रजोगुणाचं तंत्र आहे. आणि भगवद्गीता शब्द वापरते की दीयते च परिक्लिष्टम, अतिशय क्लेशांनी जे दिलं जातं, कारण देत असताना जरा अवघडच वाटतं. बर्नार्ड शॉनी लिहिलेली गोष्ट आहे, त्यांनी स्वतःबद्दल लिहिलंय. एका चर्चमध्ये ते गेले, फार उत्तम व्याख्यान त्यांनी ऐकलं, प्रवचन होतं, आणि त्या प्रवचनानंतर त्यांच्या धर्मपद्धतीप्रमाणे तिथे एक पेटी ताटली फिरवली जाते, एक बॉक्स फिरवला जातो, ओपन बॉक्स, तसा सगळीकडून फिरवला जायला लागला. तर शॉनना असं वाटलं, ते म्हणतात की मला असं वाटलं की हे इतकं चांगलं प्रवचन आपण ऐकलं तर 10 पाऊंड आपण नक्की द्यायला पाहिजेत, आपलं हित झालं, या ऐकण्यातून आपलं हित झालं, आपण 10 पाऊंड दिले तरी कमी आहेत. पण जसं एक एक रांग जवळजवळ ते येत होते तेव्हा शाह असं म्हणाले की तो आकडा माझा 5 पाऊंडावर आला. मग नंतर अगदी जेव्हा जवळ आला तेव्हा असं वाटलं की एखादा पाऊंड आत्ता देऊ, आणि जेव्हा समोर आला तेव्हा आपण द्यायच्याऐवजी त्याच्यातले काही पेनी आपण उचलावेत असं मला वाटायला लागलं. अगदी वेळ आलीच आहे म्हणून पण टाळता येईल तेवढं टाळावं. राजस व्यक्तीचं त्याला त्रास कसा होतो आणि तो त्रास टाळण्याचा तो प्रयत्न करतो, देण्याचा देणं टाळणं म्हणजे त्रास टाळण्याचा प्रयत्न करतो, बाकी काही नसतं. आणि त्यांनी दिलेलंच आहे म्हणून केवळ आपण त्याला देतो आहोत हाही त्रासच आहे. पूर्वी कधीतरी त्यांनी केलेला आहे म्हणून एरवी त्याचा आणि आपला तसा संबंध देण्याचा काही नाही. दियतेचं परिक्लिष्टम किंवा देत असताना आयत्या वेळेला एवढं द्यायला नको असं वाटणं आणि पाकिटातली रक्कम कमी करणं हाही क्लेश होतो म्हणूनच घडतं. जास्त दिले तर आपल्याजवळचं कमी होईल अशी भावना, आणि जास्त दिलं तर घेणारा कुठं बिघडायला नको. समाज नीट राहायला पाहिजे. आपण अति दिलं तर घेणाऱ्याचीही वृत्ती बिघडते अशा प्रकारचं एक तर्क, अशा प्रकारचं एक तत्वज्ञान. आणि म्हणून देताना काचकूच करत देणं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी मनी धरूनी दुभते चारीजे जेवी गायीते. ही दूध देणार आहे अशा उद्देशाने गाईला चारा देणं, यत्युप्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वापुनः. का पेव करूनी आई ते पेरू जायचे. शेतामध्ये पेरायला जायचं त्याच्या आधी साठवणीची उत्तम सोय करायची आणि मग पेरायला जायचं. शेतात काम करणं आणि मशागत करणं हा माझा स्वधर्म आहे हे विसरून असं त्यांना म्हणायचंय. नाना दिठी घालूनी आहेरा यांनी म्हटलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, नाना दिठी घालूनी आहेरा अवंतू जाई जे सोयीरा. आहेराकडे लक्ष ठेवून बोलावणी करणं, वाण धाडीचे घरा वोवसियाचे. जी स्त्री परतून वाण देते त्या स्त्रीलाच वाण देणं, म्हणजे काही व्रत अशी असतात की यांनी त्यांना करायचं त्यांनी यांना करायचं, पण त्यांनी यांना करायचं म्हणजे तेही ते व्रत करत असल्यामुळे ते करतात, पण जे तशा प्रकारचं व्रत करतात त्यांनाच वाण द्यायचं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशा प्रकारचं जे व्रत करत नाहीत अशा ठिकाणी आपलं वाण वाया घालवायचं नाही. पै कळांतर गाठी बांधीचे मग पुढीलांचे काज कीजे. किंवा दुसऱ्याचं काम करण्यासाठी म्हणून, म्हणजे जे सहज होतं असं करण्यासाठी म्हणून पैशाची अपेक्षा ठेवणं. ज्ञानेश्वर महाराजांनी अजून जास्त जास्त विचार केलाय, बघा आपण किती अधिक करू शकलो असतो. पण त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन ते असं म्हणतात की कळांतर म्हणजे लाच. आधी लाच आपल्या गाठीला बांधायची आणि मगच पुढच्याचं काम करायचं. पूजा घेऊनी रसू दिजे पीडितासी. वैद्यांनी औषध तर द्यायचंच, पण पूज्यभाव आणि द्रव्य या दोन्ही गोष्टी असल्याखेरीज द्यायचंच नाही. वैद्य नारायणो हरिही असं म्हणण्याची तर प्रथाच आहे. आपल्याला जे दुरुस्त करतात, जसं नारायण विष्णू प्रतिपाळ करतात, आपल्या देहाचा जर आपण आजारी पडलो तर सांभाळ प्रतिपाळ आणि दुरुस्त करणं हे काम वैद्य करत असतात. त्यामुळे जो आजारी आहे, रुग्ण आहे, त्याच्या दृष्टीने तो हरीच आहे, नारायणच आहे। त्याच्या दृष्टीने नारायण मी असल्यामुळे माझी आधी पूजा आणि संभावना व्यवस्थित केली म्हणजे मगच मी औषध देईन, अशी भावना ठेवणं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पूजा घेऊनी रसू दिजे पीडितासी, तैसे जया जे दान देणे, तो तेणेची गा जीवने, पुढे ती भुंजावा येणे भावे दिजे जे का। त्या प्रकारे जला जे दान करायचं आहे ते ज्या म्हणजे या आयुष्यात मी दान करतो तर याच आयुष्यात त्यांनी मला परत केलं पाहिजे। म्हणजे आता तुम्ही आपलं पेरा पुढच्या जन्मात त्याच्या पुढच्या जन्मात उगवेल, पुण्य वाया जात नाही, अशी निरर्थक चर्चा त्याला आवडत नाही, ते प्रतिफळलं पाहिजेच असं त्याला वाटत राहतं। जया जे दान देणे तो तेणेची गा जीवने, पुढे ती भुंजावा, पुढे जाऊन त्यांनी परतफेड करावी, भावे येणे दिजे जे का, या भावानी जे दिलं जातं, अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता, मिळे जाई पंडुसुता द्विजोत्तमू। वाटेत जाता जाता एखादा ब्राह्मण भेटला जो जात होता, त्याला द्रव्याची आवश्यकता होती, पण असं लक्षात आलं की आपण जर याला द्रव्य दिलं तर हा घेतले उमचो न शकता, हा याची परतफेड करू शकणार नाही असं जर लक्षात आलं, तरी कवड्या एकासाठी, तर काय त्याला जी कवडी देणार असेल हा, त्यासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी, म्हणजे आपल्या वडिलांचंच नव्हे, त्यांच्याही वडिलांचं, त्यांच्याही वडिलांचं, आपल्या पत्नीच्या वडिलांचं, आईचं, त्यांच्याही आई वडिलांचं, अशी शक्य होतील तेवढ्यांची श्राद्ध तरी त्याच्याकडून फुकटात करून घ्या। काय वर्णन केलंय, तरी कवड्या एकासाठी, जी काही एखादी कवडी दिलेली असेल त्यासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी, सगळे जे काही गोत्र असतील त्यांची, सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाची आहे, त्याच्या हातून सगळी प्रायश्चित्त श्राद्ध कर्म इत्यादी करून घेणं, देवीची पारलौकिक आहे। फळे वांछी जती अनेके, आणि दिजे तरी भूके एकाही नोहे। त्याप्रमाणेच पारलौकिक फळांची खूप अपेक्षा, या जन्मात तर एवढं सगळं त्याच्याकडून करून घ्यायचंच, एक कवडी दिल्यामुळं, पण पारलौकिक फळं देखील आपल्याला आपण गेल्यावर भरपूर मिळावीत, म्हणजे स्वर्गात आपल्याला जागा मिळावी, स्वर्गात देखील इंद्र जिथं राहतो त्याच्या शेजारच्या वाड्यात आपल्याला असावी, शक्यतो इंद्राच्याच वाड्यात असावी, आणि मग स्वर्गात जेवण कसं असावं इत्यादी। आणि दिजे, आणि एवढं सगळं तो आपल्याकरता करेल असं लक्षात घेऊन किंवा त्याला अटी घालून द्यायचं, तरी भूके एकाही नव्हे, पण द्यायचं एवढं की त्याची एका वेळची भूक देखील भागू नये। पाहिलं का हे राजस्थानाचं लक्षण, तेही ब्राह्मणू नैव सरे की हाणीचे नी शिणे झासुरे, सर्वस्व जैसे चोरे नागवुनी नेले, आणि एवढं केल्यानंतर तो ब्राह्मण ते घेऊन गेल्यानंतर त्याला आपली हानी झाली, आपले पैसे गेले अशी भावना निर्माण होते आणि त्यामुळे तो झुरायला लागतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कसा झुरायला लागतो की सर्वस्व जैसे चोरे नागवुनी नेले, आपलं जणू सर्वस्व चोरांनी न्यावं इतकं त्याला वाईट वाटतं. बहु काय सांगो सुमती जे दीजे या मनोवृत्ती, ते दानगा त्रिजगती राजसपई. तू ऐकणारा जो आहेस तो सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकु अनन्य गती, पैगा गौप्य ही परी तयाप्रती चावळीचे सुखे, तरी प्रस्तुत आता गुणी इही, तू वाचोनी आणिक नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये, असं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज लिहितात. भगवंतांनी अर्जुनाशी जो संवाद केला, तुझं मन सुमन आहे, तुझी बुद्धी शुद्ध आहे, तू अनन्य गतिक आहेस, तू निंदा करणारा नाहीस, म्हणून ही गुप्त गोष्ट आत्मज्ञानासारखी देखील अशा व्यक्तीपाशी लपवून ठेवू नये, तिला ती मोकळी करावी द्यावी, म्हणून हे गुज असलं तरी मी तुला सांगतो आहे, प्रस्तुत आता गुणी ही तू वाचवणी आणिक नाही. भगवंतांना देखील हे घेण्यासाठी, ते जे सांगतात ते स्वीकारण्यासाठी अर्जुनाशिवाय कोणीही मिळाला नाही. अशा अर्जुनाला भगवंत म्हणतात बहु काय सांगो सुमती, हे ज्याची मती अत्यंत निर्मळ आहे उत्तम आहे अशा अर्जुना, जे दिजे या मनोवृत्ती, या मनोवृत्तीनी जे दिलं जातं, मोबदला म्हणून केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून, त्यांच्याकडून आपल्याला दिल्यानंतर काही याच जन्मात काही मिळेल अशा अपेक्षेनी, आणि आत्ता मिळेल तसं पुन्हा पुन्हा देखील मिळेल अशा भावनेनी, असं जे दिलं जातं ते दान गा त्रिजगती राजसपई, त्या दानाला राजसदान असं म्हणतात. आणि अदेशकाले या दानम, आणि जे दान देश ठीकठाक नसताना, जिथं उभं राहून ते द्यायचं अशी जागा नीट नसताना, तसंच देण्याचा काळ देखील चांगला नसताना, शुभ काळ नसताना, अपात्रेभ्यश्च दीयते, जे दान अपात्र व्यक्तीला दिलं जातं, असत्कृतम, ज्याच्यामध्ये आदर मुळीच नसतो, सत्कार मुळीच नसतो, अवज्ञातम, जे अवहेलनापूर्वक दिलं जातं, अपमान करूनच दिलं जातं, तत् तामसमुदाहृतम, त्या दानाला तामसदान असं म्हणतात. तामसदानाचं लक्षण ते करतात, अनुचित ठिकाणी तामस व्यक्ती, त्याचं वास्तव्याचं ठिकाणच अनुचित असणार, किंवा तो नेहमी जिथं जिथं जात असेल ती ठिकाणच बरी नसणार. तामस स्वभावाची व्यक्ती ध्यानकेंद्रात येऊन बसणार नाही. आता देखील पुण्यामध्ये सात्विक कार्य चाललेली आहेत, राजस कार्य चाललेली आहेत आणि तामस कार्य चाललेली आहेत. ही तामस मंडळी आता कुठं कुठं बसलेली असतील तुम्हाला माहीत असेल नसेल, त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत, त्यांचा बसण्याचा देश, त्यांचं जाण्याचं ठिकाण ठरलेलं आहे आणि तिथं ते सापडतात. अपेयपान आणि अभक्ष भक्षण तोंडानी अभद्र संभाषण सगळे चुकीच्या योजना हिंसा विचारच न करणं कशाचा असं ज्या ठिकाणी पिकत असतं असं ज्या ठिकाणी वाढीला लागत असतं अशा ठिकाणी आत्ता ती सापडतील कारण ही जेवणाचीच वेळ आहे तुम्ही जेवण वगैरे करून आलायत आणि अशीच सापडतात आणि रात्री 2 वाजेपर्यंत असतात अकाल ज्याला म्हटलेलं आहे अदेश म्हणजे अनुचित ठिकाणच असणार ज्यांची बुद्धी भ्रमित झालेली आहे अशा व्यक्ती चांगल्या ठिकाणी सात्विक ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्यांना ज्या सवयी लागलेल्या असतात त्या सवयीपोटी त्या सवयीतून मिळणारा त्यांना जो काय जो आनंद असतो सात्विक देखील सुख आहे तसं राजस देखील सुख आहे आणि तामस देखील सुख आहे ते अग्रे सुखमिव परिणामे विष असं जरी असलं तरी देखील सुख त्यावेळेला नक्की असतं खाताना जिभेचं सुख असतं बधीर झाल्यानंतर मग कसलं सुख असतं आपल्याला कोणालाच सांगता येणार नाही म्हणून जो तामस दाता आहे तो दाता कुठं बसलेला आहे तर देशच चुकीचा असतो ज्या ठिकाणी तो बसलेला असतो ते ठिकाणच अत्यंत चुकलेलं असतं तोच चुकलेला असतो तो चुकत असतो आणि तो काळ देखील अनुचितच असतो उचित काळ आणि अनुचित काळ उचित काळ आपल्याला माहिती आहे ज्याला ब्राह्ममुहूर्त असं म्हणतात तो उचित काळ तेव्हा हे झोपलेले असतात हे जागे देखील नसतात हे मग 9-10 वाजता जागे होतात यांचा जो काळ असतो तो अनुचित असतो आणि त्या ठिकाणी जमलेली सगळी मंडळी अपात्रच असतात हे पात्र व्यक्तीला दान देऊ शकत नाहीत एकतर पात्र व्यक्ती यांच्या जवळ येणार नाही आणि जर आली तर ती यांच्या टिंगलटवाळीलाच कारण होते ते यांच्याबद्दल एक शब्द धड बोलत नाहीत त्यांना त्यांची जीवनमान राहणी पसंतच नसते त्यांना त्यांची जीवन पद्धतीच अमान्य असते त्यामुळे यांच्या कच्छपी लागणारे जे असतात तुलनेने यांच्यापेक्षा कमी परिस्थितीचे तेही यांच्यासारखेच आणि अपात्रच असतात जसं राजस दान घेणारा जो असतो तो राजस मनोवृत्तीचाच असतो राजस मनोवृत्तीचाच असतो आणि त्या मनोवृत्तीतूनच पुढे तो राजस दाता होतो असं मीच म्हटलं तसं तामस दान स्वीकारणारा मुळातच अपात्र असतो त्याची अपात्रताच त्याची जर परिस्थिती सुधारली तर त्याला तामसदाता बनवते आणि तोही अदेशक आले अपात्रेच असं दान देईल आणि योग्य काळ नसताना त्याची बसण्याची ठिकाणं थांबण्याची ठिकाणं तीच असतात म्हणून तामस व्यक्ती स्वतःच पात्रापात्रतेच्या बाबत शास्त्राच्या निकषावर न बसणारा असतो ही जी सगळी वर्णन आहेत सात्विक राजस आणि तामस यज्ञ दान तप आहार या अंगानी या अध्यायात वर्णन केलेली हे सगळे आधीच्या अध्यायातले दैवी गुणसंपदा आणि आसुरी गुणसंपदा याच्यात विभागले जातात भगवद्गीता नीट समजून घ्यायला पाहिजे याच्यातले जे सात्विक म्हणून सांगितलेले आहेत सात्विक आहार सात्विक यज्ञ सात्विक तप सात्विक दाता तो तिथला दैवी गुणसंपदेचा पुरुष आहे तोच पुढे भक्त होऊन अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र हा करुणैवच अशा ज्ञानोत्तर भक्तीला प्राप्त होतो, तोच स्थितप्रज्ञ होतो। प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टः, तोच तोच तो। आणि ज्याचं वर्णन इथं राजस आणि तामस म्हणून केलेलं आहे ते आसुरीन आसुरी प्रवृत्तीचं आहे। आसुरीम राक्षसीम चैव, नवव्या अध्यायामध्ये आसुरी आणि राक्षसी म्हणून जे वर्णन आलं त्याचा खुलासा सोळाव्या अध्यायात दैवी गुणसंपदा आणि आसुरी गुणसंपदा म्हणून केला। आणि हे आसुरी गुणसंपदेचे लोक म्हणजे अशाच प्रकारचे राजस आणि तामस आहार घेणारे, राजस आणि तामस यज्ञ करणारे, राजस आणि तामस तप करणारे, राजस आणि तामस दान करणारे। म्हणून दाता अपात्र असतो, दाता चुकीच्या ठिकाणीच नेहमी वावरत असतो, बसलेला असतो। दाता ज्या काळी दान देतो एखाद्या भिकाऱ्याला द्यावत असं, तो स्वतःही शुद्धीत नसतो, दान घेणारा तरी कुठे शुद्धीत असतो, तो काळही चुकीचाच असतो आणि घेणारा अपात्रच असतो। याचं कारण तशाच प्रकारे मैत्री होते, समानशीले व्यसनेषु सख्यम, सख्याचं जे व्यसन आहे ते समानशीलामध्येच होतं। म्हणून तामस दाता कधीच सात्विक व्यक्तीला दान देऊ शकत नाही। आदेश काले यद दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत् तामस मुदारुतम, पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। हरि हरि। ज्ञानोपा ज्ञानोपा। हरी 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 हरी। बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि।